नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणे दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचे उक्तावण केले. ताचे थेट प्रक्षेपण काल बांबोळे कुजिरा केबी हेडगेवार शाळेच्या संकुलात केले. ह्या योजनेवरवी विद्यार्थ्यांच्या फुडारा खातीर पैशांची बचत कशा पद्धतीन करपाक मेळटा हे विशीं ह्या थेट प्रक्षेपणातल्यान मंत्री निर्मला सीतारमण हांणी माहिती दिल्या. कुजिरा संकुलात विद्यार्थी तशेंच शाळेचे शिक्षक, पालक आणि बँकिंगच्या अधिकाऱ्यांनी ह्या योजनेचे थेट प्रक्षेपण पळयले. भुरग्यांच्या फुडाराचो विचार करून तयार केल्ली ही येवजण बरी आसा अशें मत ह्या वेळार पालकांनी व्यक्त केला. जाल्यार हेडगेवार शाळेचे हेडमास्टर विलास सतरकार हांणी ही येवजण खूप बरी आसा अशें म्हळां. तशेंच शाळेतल्या 103 विद्यार्थ्यांच्या पालकांनी वात्सल्य योजने खातीर अर्ज भरल्यात अशी माहिती ताणें दिली. गोय विद्यापीठाच्या गुरू म्हणारूच गोवा युनिव्हर्सिटी रिसर्च पार्क युनिटचे उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. हो विभाग संशोधन नाविन्याचो सोद तशेंच एंटरप्रेन्युअरशिपच्या दिकेन गोयच्या तरणाट्यांक मार्गदर्शन करपाक महत्वाचो थारतलो. हे पार्क बायोटेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, एंटरप्रेन्युअरशीप नदरेतल्यान महत्वाचे आसा अशें मत मुखेलमंत्र्यांनी व्यक्त केला. बायो इन्क्युबेटर्स तशेंच आयटी सुविधेसयत सुसज्ज आशिल्ल्या ह्या विभागाक उबारपा खातीर 12.85 कोटी रुपया सरकारान खर्च केला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोय सरकार ग्रीन एनर्जी प्रकल्पांक चालना दिता. उद्देगांक पोषक वातावरण तयार करतना गोयच्या सैमाक सांबाळून शाश्वत उदरगत करपाक सरकार महत्व दिता. गोयच्या तरणाट्यांनी स्पर्धा परिक्षा दिवपाक जाय. गोयच्या 50% तरणाट्यांक ह्या परिक्षांविशी अजूनय खबर ना, जाल्यार जांकां खबर आसा ते ही परिक्षा दिवपाक फुडें सरनात असो हुस्को ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी व्यक्त केलो. कुडबण तशेंच मोबोर जेटीवेले कोलेरा दुयेंस आतां पुराय तरेन नियंत्रणात आसा अशें नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळखंठ हळणकार हांणी सांगला. कुडबण तशेंच मोबोर जेटीचेर भायल्यान आयिल्ल्या कामगारांक लागून कोलेराची लागण जाली. तपासणी खातीर दोतोरांची सुविधा आसतना सुद्धा कामगारांनी हलगर्जीपणा केलो. आतां हे फुडें कामगारांच्या भलायकीची तपासणी करपाची जापसालदारकी बोटीच्या धनयांची आसतली अशें मंत्री निळखंठ हळणकार हांणी स्पष्ट केलां. चवथी वेळार कॉलेरा आणि हेर महामारीक लागून कुडबण जेटीचेर 4 जाल्यार मोबोर जेटीचेर 1 कामगाराक मरण आयिल्ले. हे विशीं उलयतना नुस्तेमारी खात्याच्या मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले. नुस्तेमारीचो हंगाम सुरू जातकीर कारवार तशेंच हेर वाठारांतल्यान कामगार आयिल्ले. हे पैकी कांय कामगारांक कॉलेराची लागण जाल्ली. कुडबण जेटीचेर तपासणी खातीर दोतोरांची व्यवस्था आसा तरी ह्या कामगारांनी वैजकी तपासणी केली ना. ह्या कामगारांमार्फत कोलेरा दुयेंस पातळ्ळे. कुडबण जेटी कुशीक भलायकी केंद्र आसा अशें हळणकार हांणी सांगला. हंगाम सुरू जातकीर सगळ्या कामगारांची भलायकीची तपासणी जावपाक जाय. जेटी तशेंच कांय बोटींचेर शौचालयाची व्यवस्था आसा. कांय कामगार शौचालयाचो वापर करिनात. नितळसाण राखपा सयत भलायकीची तपासणी करपाची जापसालदारकी कामगार तशेंच बोटींच्या धनयांची सुद्धा आसा अशें तांणी ह्या वेळार स्पष्ट केलें. दक्षीण गोंय जिल्हो पंचायतीचे उपाध्यक्ष कुशाली वेळीप हांणी आपल्या पदाचो राजीनामो दिलो. पक्षाच्या आदेशावेल्यान आपल्या पदाचो राजीनामो दिला अशी माहिती वेळीप हांणी दिल्या. वेळीप भारतीय जनता पक्षाच्यो उमेदवार म्हणून बारसी मतदारसंघातल्यान वेचून आयिल्ल्यो. आपले उपाध्यक्ष म्हणून आपल्या पदाक योग्य तो न्याय दिवपाचो यत्न केलो अशी प्रतिक्रिया तांणी उक्तायल्या. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयान ह्या वर्षा गणेश चतुर्थीच्या उत्सवा निमतान राज्य पावड्याचेर आयोजित केल्ल्या माटोळी आणि भौशीक गणेशोत्सव देखावो सजावट सर्तीचो निकाल जाहीर झाला. माटोळी सजावट सर्ती 13 स्पर्धकांनी वाटो घेतिल्लो. सर्तीचे 20,000 रुपयांचे पहिले इनाम दत्ता नायक गावठण प्रियोळ फोण्या, दुसरे 15,000 रुपयाचे इनाम तानाजी गावडे बांदोडा फोण्या, तिसरे 12,000 रुपयाचे इनाम देऊ शेटकर पिळये धार बांदोडा, जाल्यार चौथे 10,000 रुपयाचे इनाम तृप्ती पालकर आणि कुटुंबियांक फावो झाला. गणेश मंडळा खातीर राज्य पावड्याचेर आयोजित देखावो सर्तीचे 35,000 रुपयांचे पहिले इनाम ब्रह्मेश्वर युवा संघ आखाड सांतिस्त्यव हांकां फावो जाले. सर्तीच्या जैतिवंतांक इनामां आणि प्रमाणपत्रां कला आणि संस्कृती संचालनालया वतीन आयोजित करपाक येवपी खासा कार्यावळीत जातले. कार्यक्रमाची तारीख उपरांत कळयतले. दिवचल म्हानातल्या हरवळे ग्रामपंचायतीची वेचणूक 20 ऑक्टोबराक जातली ते संबंधान 5 प्रभागांच्या ह्या पंचायत वाठारात उमेदवारांची तयारी सुरू जाल्या. राज्य वेचणूक आयोगान दिल्ले म्हायतीप्रमाण 1 ऑक्टोबराक अर्ज भरपाच्या कामाक सुरूवात जातली. 5 प्रभागांनी 4 आनी 5 हे बायलांखातीर राखीव आसात. हे पंचायत वेचणुकेत विंगड विंगड राजकीय पक्षांचे उमेदवार तयारीक लागल्यात. वट्ट 2091 मतदार मतदान करतले. दिवचल म्हालातल्या आमोणेच्या अमरावती स्पोर्ट्स क्लबाच्या वतीन आयोजित आमोणे फुटबॉल लीग सीझन 2 उक्तावण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार वास्कोचे आमदार संकल्प आमोणकार, जिल्हो पंचायत वांगडी गोपाळ सुर्लकार, आमोणेचे सरपंच सागर फडते, उद्योजक मंदार सरदेसाय, अमरावती स्पोर्ट्स क्लबाचे अध्यक्ष प्रतीक भगत हजर आशिल्ले. हे सर्तीत वट्ट 6 पंगड वाटेकार जातले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.